नमस्कार मंडळी, रंगभूमीच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. या पॉडकास्टद्वारे तुम्हाला नवनवीन लेख आणि कथा ऐकायला मिळणार आहेत. आजच्या या पहिल्या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत एका 4 अंकी लेखाचा पहिला भाग. तुम्हाला या विविध लेख आणि कथांचा आस्वाद घ्यायचा असेल तर रंगभूमी.com फेसबुक पेजला लाईक करायला आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हालाही वेगवेगळ्या कथा आणि लेख आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर त्याबद्दल आम्ही एपिसोडच्या शेवटी माहिती देणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. सादर आहे अभिषेक महाडिक लिखित 4 अंकी लेख, नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे. अंक पहिला. एक गोष्ट राहून राहून मनाला सलतीये, का कोणास ठाऊक, पण ती बोलून दाखवण्याचे धाडस माझ्यात नाही आहे. सद्यस्थिती पाहता ती जर भावनेच्या भरात बोलून बसलो तर मात्र टीकेला सामोरे जावे लागेल अशी भीती मनात गेले कित्येक दिवस घर करून आहे. आज कोरोनाच्या प्रादुर्भावाने थांबलेल्या माझ्या नेहमीच्या जीवनचक्राला तब्बल 1.5 ते 2.5 महिने झाले. या दिवसात कोरोना वाढतोय, दिवसागणिक संख्या वाढतीच दिसतेय, पण अशावेळी थांबलेल्या जीवनचक्रात मला दिसतो नाटकाचा पडलेला पडदा. लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि तुला नाटक सुचतंय, हा प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर तो योग्यच आहे, कारण आपल्या जीवनापुढे काहीही महत्त्वाचे नाही. पण गेले कित्येक रात्री मला वारंवार स्वप्नात हा नाटकाचा पडलेला पडदा, तो नकोसा वाटणारा अंधार सतत त्रास देतो आहे. असं वाटतं की बहुतेक ब्लॅकआउट झालाय आणि पुढचा प्रवेश आता काहीच सेकंदात सुरू होईल व आपोआप रंगमंच उजळून निघेल. कुठून तरी एक धूसर प्रकाश किंवा मंद ध्वनी ऐकू येईल, ज्यायोगे आता रंगमंचावर कोणाचा तरी प्रवेश होणार असे वाटते. पण हा अंधार काही केल्या जात नाही आहे. बातम्यांमधून कोरोनाचे रोजचे वाढते आकडे पाहताना हा अंधार अधिकाधिक गडद होतोय असे भय मनाला सतावत आहे. एक गोष्ट मनाला सलतीये ती अशी की एखाद्या नाटकाला जायचं म्हणजे माझं खूप प्लॅनिंग वगैरे असतं. उगाच कसं तरी घाईघाईने जाऊन नाटक बघण्यात मला मनासारखा आनंद मिळत नाही. असंच त्या दिवशी म्हणजे 13 मार्च 2020 रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात एका नाटकाचा प्रयोग होता. शुक्रवार, त्यात संपूर्ण दिवस कॉलेज, त्यामुळे ह्यावेळी काही जायला मिळायचे नाही असे ठरवून मनाची समजूत काढली. पण सुदैवाने कॉलेजमधून 3:30 निघालो, म्हटले अजूनही वेळ गेलेली नाही, दादरहून निघून 4:30 बोरिवलीला प्रयोग गाठू शकतो. पण नेमकं तिथेच सगळं गडबडलं. रेल्वेच्या विलंबाने बोरिवली गाठायला 5:45 झाले. तिथून ठाकरे 10 मिनिटे, म्हणजे कितीही पळापळ केली तरी 5 शिवाय पोहोचणे कठीणच. जाऊ दे, पुढच्या प्रयोगाला नीट आधीच तिकीट काढून जाऊया असं ठरवलं आणि मी घरी परतलो. मग अगदी त्याच दिवशी संध्याकाळी नाट्यगृह, चित्रपटगृह इत्यादी बंद करण्याची सूचना सरकारमार्फत केली गेली आणि मग कळून चुकले की आता काही इतक्यात नाटक नाहीच. गेली काही दिवस कोरोनाचे संकट अधिकाधिक तीव्र होताना मनात एकच प्रश्न वारंवार येतो, तो म्हणजे नाटकासाठी काम करणाऱ्या लोकांचं काय होत असेल? त्यांना त्यांचंही कुटुंब आहेच की? जसे आपण सगळे काम बंद म्हणून चिंतेत आहोत, पुढे येणाऱ्या आर्थिक संकटाच्या चिंतेने ग्रासलेले आहोत, तसेच त्यांच्याही परिवारावर, घरावर चिंतेचे ढग जमा झाले असतीलच. मग प्रशांत दामलेंसारख्या ज्येष्ठ कलाकार व निर्मात्यांनी आर्थिक मदत देऊनही काम सुरू होण्याची शाश्वती अजून नाहीच. त्या दिवशी चुकलेला एक प्रयोग मनाला इतकी रुखरुख लावेल असे तेव्हा बिलकुल वाटले नव्हते. स्वप्नांतल्या त्या अंधारात आणि त्या स्तब्ध शांततेत मला अजूनही वाटत राहतं की आता काहीच सेकंदात नाटकाची घोषणा होईल. कोणीतरी पडद्या आडून लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, वेशभूषाकार, रंगभूषाकार, कलाकार इत्यादी सगळ्यांची नावे घेईल पडदा उघडेल, रंगमंच उजळेल, पार्श्वसंगीत सुरू होईल आणि कलाकार प्रवेश करेल. पण ते स्वप्न अर्ध्यातच भंगतं. सगळी निस्तेज शांतता अजूनच तीव्र होत जाते. अंधार गडद होत जातो आणि नाटकाच्या एका प्रयोगासाठी तडफडणारं एका कलाकाराचं हृदय त्या अंधारात मला लख्खपणे समोर दिसू लागतं. त्या हृदयाला प्रचंड वेदना होत आहेत, कारण गेले कित्येक दिवस ते ज्या शरीरात वास्तव्य करते त्याला कोणीच रंग लावलेला नाही. दोन प्रवेशांच्या मध्ये धावत पळत येऊन कपडे बदलण्याची कसरत त्याने अनुभवली नाही. संगीतांच्या तीव्रतेवर मनात उठणारे कल्लोळ त्याने अनुभवले नाही. कर्टन कॉलच्या वेळेस पडदा पडताना प्रेक्षकांचे भारावलेले चेहरे त्याने पाहिले नाहीत. प्रयोग संपल्यावर बॅकस्टेजला कृतकृत्य प्रेक्षकांची वाहवा मिळवली नाही. सई किंवा सेल्फी देताना मिळणारे समाधानही आता मिळत नाही आहे. हे सगळं जिवारी लागलेलं ते कलाकाराचं हृदय मी एकटक पापणी न लावता पाहत राहिलो. जसे रंगमंचावर घडणाऱ्या नाटकात गुंतून जातो तसेच या हृदयाच्या वेदनांचे ध्वनी माझ्या मनाला गुंतवून टाकत होते ते. अखेर कलाकाराचेच हृदय ते. तडफडत असतानाही प्रेक्षकाला गुंतवण्यात यशस्वी झालेच. मन आता कासावीस होऊ लागले होते. म्हणून नाट्यगृहाच्या त्या खुर्चीतून कसे बसे उठून मी सवयीनुसार विंगेत आलो आणि पाहतो तर काय, क्रमशः पुढे. तर हा होता आपल्या लेखाचा पहिला अंक. पुढचा अंक ऐकण्यासाठी आमच्या पॉडकास्टला नक्की सबस्क्राईब करा. आणि एपिसोडच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या कथा आणि लेख आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर रंगभूमी.com वेबसाईटवर आम्ही नुकतंच एक साहित्य सहवास नावाचा सदर सुरू केला आहे. त्या सदरामध्येच तुम्हाला एक फॉर्म मिळेल. तो फॉर्म भरून तुम्ही तुमच्या कथा आणि लेख आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये दुसऱ्या अंकासोबत. धन्यवाद.